रिजेक्ट केलं तरी काय नाही होत, माझ्या मोबाईल मधले रेकॉर्डिंग म्हणजे. आवडलं पाहिजे कधी अभिषेकला दिलेलं. नमस्कार मॅडम, पॅरांटल स्कीम मधून वॉरंट बोलतोय. मॅम तुम्ही इन्क्वायरी केला होता ना फ्लॅट संदर्भात पॅरांटल स्कीम मध्ये, नाशिक प्रोजेक्ट चे, नाशिक प्रोजेक्ट चे. हा मॅम तुम्ही विजिट केला होता का साईट? आमची जी नाशिकची साईड आहे ती विजिट केला होता का? ओके मॅम, फक्त माहिती घेऊन कन्फर्म करण्यासाठी कॉल केला होता. थँक्यू.